उत्क्रामन्तं स्थितं वा अपि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तः अपि अकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः 10 आणि 11 असे दोन श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपणासाठी म्हणून एकदम घेतलेले आहेत. याच्यावर एकत्रित विवरण केलेलं आहे. या दोन श्लोकांमध्ये मिळून ज्ञान चक्षुनी आत्मज्ञान कशा रीतीने तो पाहत राहतो जागृत राहून याच वर्णन केलेलं आहे. आणि जो मूढ आहे तो कसा पाहत नाही हे देखील सांगितलं. शरीरातून निघून जाण्याच्या स्थितीच्या वेळेला विमूढ त्याला पाहू शकत नाही. तो शरीरात असताना देखील विमूढ त्याला शरीरात तो आहे असं पाहू शकत नाही. आणि तो भोग भोगत असताना तर विमूढ जो आहे तो अजिबातच पाहू शकत नाही. उत्क्रामंतम म्हणजे शरीर सोडत असताना सगळी जी ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे आहेत, कान आहेत, जीभ आहे, स्पर्श आहे, या सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी असणारी जी चेतना आहे ती चेतना आत वळालेली असते, ती लीन होते, ती जागृत राहत नाही, ती मनाच्या ठिकाणी लुप्त होते, नाहीशी होते. आणि मूळ अज्ञाताच्या ठिकाणी नाहीस होऊन जात. मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण एवढेच नव्हे तर अहंकार बुद्धी देखील आत वळते. मला एकांनी असं सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला. या कलमाडींच्या बंगल्याच्या त्या चौकामध्ये त्यांना हार्ट अटॅक आला. पेट्रोल पंप आहे तिथं. त्यांच्याबरोबर एक माणूस होता. छातीत दुखतंय म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, आपल्याला हार्ट अटॅक आलाय. जी कळ किंवा जी वेदना होती ते असं म्हणाले की मी साफ विसरून गेलो की आपलं घर कुठं आहे, आपली पत्नी आहे, आपली मुलं आहेत, साफ विसरून गेलो, कशाचीच आठवण होत नाही. म्हणाले बँक बॅलन्स वगैरे तर नाहीच नाही, फक्त आपण आहोत आणि झगडतो आहोत एवढं मला ठाऊक होत. जी चेतना असते ती चेतना बहुंशी आत वळते. जे एरवी स्पष्ट समजत असतं ते जवळपास समजेन असं होतं, इतकी आत जाते. त्यामुळे मन चेतनेच्या ठिकाणी लीन होतं, बुद्धी देखील चेतनेच्या ठिकाणी लीन होते, अंतःकरण वृत्ती देखील चेतनेच्या ठिकाणी लीन होते, अहंकार देखील जेमतेम शिल्लक असतो तोही चेतनेच्या ठिकाणी फक्त चेतनेच्या अंगानेच जणू असतो. आणि पुढे पुढे तर ही चेतनाच हरपते. ती कुठं हरपते? ती अज्ञानाच्या ठिकाणी किंवा अज्ञाताच्या ठिकाणी हरपते. त्या चेतनेला देखील स्वतःचं स्मरण राहत नाही. ही चेतना देखील गुडूप होऊन जाते. जशी झोपेत तुमची चेतना गुडूप होऊन जाते तशी त्यावेळेला तर चेतना पूर्णपणाने नाहीशी होते. सर्व कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या सकट चेतना देखील अज्ञातामध्ये नाहीशीच होऊन जाते. एक प्रकारे मूर्छना येते. आपण वारंवार मेलेले आहोत. पण मृत्यूचा आपल्याला कधी अनुभव आलेला नाहीये. याचं कारण मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी म्हणून जो जागृत असायला हवा तो जागृतच असत नाही. मृत्यू समजण्यासाठी म्हणून जो जागा असायला हवा तर तो अज्ञातात गेलेला असतो. आपल्याला मूर्छनेमध्येच मृत्यू येतो त्यामुळे मृत्यू आठवत नाही. मृत्यूबद्दल स्मरण नसतं. आणि जेव्हा आत्म्याची किंवा जीवात्म्याची देहात राहण्याची स्थिती असते तेव्हा स्थितम वा त्यावेळेला देखील आत्मा किंवा जीवात्मा विशेष भावानी देहामध्ये राहत आहे याचं विस्मरण झालेलं असतं. त्याच्याऐवजी तो जीवात्मा त्याची जी चेतना आहे ती चेतना ती ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या ठिकाणी येते आणि ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जगतामध्ये विहार करतात, विषयांच्या ठिकाणी विहार करतात. त्या चेतनेला जीवात्म्याला आपलं खरं स्वतःचं स्वरूप अथवा स्थिती ही समजतच नाही. मृत्यूच्या वेळेला एक प्रकारची मूर्छा असते तर जाग असताना जिवंत असताना देखील एक प्रकारची मूर्छा असते. तेव्हा देहाचं जीवन चाललेलं आहे असं वाटतं, जीवाचं जीवन चाललेलं आहे असं वाटत नाही, चेतनेचं जीवन चाललेलं आहे असं वाटत नाही. तेव्हा असं वाटत राहतं की देहाचं जीवन चाललेलं आहे. खरं म्हणजे देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे या देहाची हे दशा. हा देह अशा प्रकारे असतो पण जिवंत असताना स्थिती असताना आपलं जीवन देहाचं चालू आहे असंच वाटत असतं, यालाच देहबुद्धी असं म्हणतात. आपल्या ठिकाणी देहबुद्धी असते, देहावर आपला विश्वास असतो, देहाचं जीवन चाललंय असाच आपला भाव असतो. हा भाव देखील विमूढताच दाखवतो. हे देखील एक प्रकारे मूर्छनेमधलंच जगणं आहे. संनिपात झालेला, अतिशय ताप आलेला किंवा ताप डोक्यात चढलेला रोगी जसा अनियंत्रित दरळतो, बडबड करतो, एक प्रकारे ही संनिपाताची स्थिती आहे असं दासबोधात वर्णन केलेलं आहे. आपण हसतो काय, रडतो काय, मौज करतो काय, आणि ही सगळी मौज देहाची. म्हणून विमूढ जो आहे तो स्थितीच्या वेळेला देखील विमूढ असतो, मृत्यूच्या वेळेलाच केवळ विमूढ असतो असं नाही. मृत्यूच्या वेळेला असणारी मूढता आणि स्थितीच्या वेळेला असणारी मूढता त्याच्यामध्ये फरक आहे. स्थितीच्या वेळेला मूढ आहे म्हणून मृत्यूच्या वेळेला मूढ असतो. आणि भुंजानम वा गुणान्वितम, गुणांच्या योगानी सत्व रजतम या गुणांच्या योगानी प्रकृतीच्या योगानी भोग घेत असतो, भोग भोगत असतो. आणि भोग भोगत असताना केवढा मजा त्याला येतो, वा. एक चहाचा असा भुरका घेतो, वा. टीव्हीवरच्या जाहिराती कधी पाहिल्यात? भोग भोगत असताना अतिशय बेसावध, भोग भोगत असताना बेसावधता याचं कारण असं की भोगापासून मिळणारा जो आनंद आहे तो विषयापासून मिळणारा आहे अशा भावनेमध्ये असतो. भोगापासून आनंद मिळतो, आनंदच मिळत नाही असा कोणाचा अनुभव नाही. भोगाच्या वेळेला आनंद मिळतो, प्रत्येक विषयाच्या भोगाची एक ऑप्टिमम अशी परिस्थिती असते आणि ते जे ऑप्टिमम लेव्हल आहे, पर्याप्त अशी जी स्थिती आहे त्या ठिकाणी तो आनंदाला प्राप्त होतो. तो आनंद विषयापासून मिळाला असा त्याचा भाव असतो आणि विषय आनंद देतात या मूढतेमध्येच तो असतो. अशा प्रकारे उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यंती. जो विमूढ आहे तो खरा पाहतच नाही, मृत्यू पाहत नाही. विमूढ मृत्यूच्या आधीच तो नाहीसा झालेला असतो अज्ञातात. तर स्थितीच्या वेळेला देखील तो नाहीसाच झालेला असतो, तो स्वतःला विसरलेला असतो. तो देहाची स्थिती पाहत असतो, स्वतःची म्हणजे जीवात्म्याची स्थिती त्याला त्याचा पत्ताच नसतो. आणि भोग भोगत असताना विषय सुख देतात असं त्याला वाटत असत. आणि या उलट ज्ञान चक्षुनी पाहिला जातो म्हणजे काय होतं? ज्ञान चक्षु म्हणजे विवेक चक्षु. ज्ञान चक्षु नावाचा कोणताही डोळा नाही, पण पाहण्याची एक रीत, समजण्याची एक रीत, समजून घेण्याची एक रीत, त्यामध्ये प्रक्रिया अशी घडते की मृत्यूच्या, प्रत्यक्ष मृत्यूच्या कितीतरी आधी रोज जणू, अथवा जेव्हा जेव्हा अति उत्कट अशी साधना होईल, नामामध्ये खूप रंगला, देहालाच विसरला आणि आनंदाला प्राप्त झाला, ध्यानामध्ये चिदाकाशामध्ये लीन होऊन गेला, उन्मन्न स्थिती झाली, ब्रह्मभावनेला प्राप्त झाला, देह भाव गळून पडला, या प्रत्येक वेळेला देह सुटला तरी आपण आहोत असं तो ज्ञान चक्षुनी पाहत असतो, असं तो सावधपणाने पाहत असतो, त्याला समजत असत आणि रोज जणू त्याला समजत असत. जेव्हा जेव्हा नाम घेईल तेव्हा तेव्हा, जेव्हा जेव्हा चिंतन करेल आणि चिंतने चिंतने तद्रूपता साधेल, जेव्हा जेव्हा ध्यान करेल आणि वृत्ती शून्यतेचाही साक्षी, त्या साक्षीला जेव्हा आत्मबोध होईल, तेव्हा देह नाही आणि मी आहे आणि मी सुख स्वरूप आहे, मी शांती स्वरूप आहे असा बोध होईल. जेव्हा नाम नामी आणि नामधारक एक असा भाव होईल, नाम घेणारा मी परमात्मा, ज्याचं नाम आहे तो ही परमात्मा, आणि नाम तर मोठ्या आनंदासाठी चाललेलं आहे, नाम घेतो याचा देखील पत्ता नाही, नाम घेणं चाललेलं आहे, कबीर म्हणतात ना, हम बैठे आराम, राम हमारा जप करत आहे, हम बैठे आराम. आता आम्ही रामरूप झालो, आमचा आतला जो राम आहे तो आपल्या स्वतःचा जप करतोय. मी मात्र मस्त आनंदामध्ये थांबून राहिलेलो आहे. अशा वेळेला देह देहभाव स्मरत नाही, देह जाण्याचा अनुभव किंवा देह टाकण्याचा अनुभव मात्र येतो. आठव्या अध्यायामध्ये प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम उपैती दिव्यम। त्यावेळेला रोज रोज भ्रुवोर मध्ये प्राण मावेश सम्यक, ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की प्रयाण काली तेव्हा कुठं ओंकार स्मरावा, तेव्हा कुठं ध्यानाला बसावं, तेव्हा कुठं त्या ठिकाणी प्राण आणावेत। पण मृत्यू समय हा तुम्हाला माहीत नसल्यामुळं प्रत्येक समयच मृत्यू समय धरावा, हाही मृत्यू समय आहे असं धरून आत्ताही तेच करावं आणि रोजही तेच करावं असं झाल्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष मृत्यू येईल तेव्हा अशा प्रकारची मूर्छना स्पर्श करणार नाही। त्यांनी मृत्यू आधीच पाहून ठेवलेला असेल। तुकाराम महाराज म्हणतात ना, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम्य, तस त्याला ज्ञान चक्षु असं म्हणतात। अशा प्रकारे मृत्यूच्या वेळेला ज्ञानचक्षु, याचा अर्थ साधनेच्या वेळेला देहभाव विवर्जितता, आणि जेव्हा जीवाची जाण्याची वेळ नसते तेव्हा स्थितम वा, तो देहात राहत असतो तेव्हा देखील देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, अशा विवेकाने आपण देह नाही आपण आत्मा आहोत अशा प्रकारचं भान ठेवण्याचा कसोशीनी प्रयत्न करणं, ही सजगता जो सांभाळतो तो ज्ञानचक्षुनी पाहतो, हे ना साक्षित्व शरणागतता। मध्यवर्ती कल्पना याही युक्त्या आहेत, कोणत्या ना कोणत्या युक्तीनी देह असताना अंतर्मुखता, देह असताना हे देहाचं जीवन चालू नाहीये तर जीवात्म्याचं जीवन म्हणजे आत्म्याचं जीवन आहे असं भान ठेवणं, आपण देह नाही असं भान ठेवणं, हे स्थितमच्या वेळेला देखील पश्यंती ज्ञानचक्षुषा, ज्ञानचक्षुनी पाहणं, आणि भुंजानम वा गुणान्वितम, विषयानंद हा ब्रह्मानंदाचा किरण मात्र आहे हे लक्षात येणं। स्वामीजी अगदी नेहमी असा विषय आला की ते सांगायचे की साभास अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, विषयाला व्यापते, परत अंतःकरणामध्ये येते, त्या पदार्थाचा बोध होतो, ज्ञान होतं। हे ज्ञान ज्याला होतं त्याच्या ठिकाणी जर अज्ञान असेल त्याच्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी स्वरूप विषयक अबोध असेल तर तो सुख दुःखाचे फेरे सुख दुःखाच्या गर्तेमध्ये सापडतो, आणि जर त्याच्या ठिकाणी ज्ञान असेल तर जे जे दर्शन होतं ते ते दर्शन त्याला प्रभू दर्शन वाटतं। तसंच प्रत्यक्ष विषयाचा उपभोग घेत असताना ज्या क्षणाला विषयाचा आणि इंद्रियांचा संपर्क येईल त्या क्षणाला विषयापासून आनंद कसा मिळतो हे पंचदशीत सांगताना ते असं म्हणतात की विषयाचा आणि इंद्रियांचा संबंध येतो त्यावेळेला त्या संबंधामुळं, कारण इंद्रियांच्या ठिकाणी चेतना असते, इंद्रिय संबंध नाही ठेवू शकत, त्या चेतनेचा संबंध येतो। गुलाबजाम आणि जीभ याच्यामध्ये जिभेच्या ठिकाणी चेतना आहे, त्या चेतनेचा संबंध त्या रसाशी येतो। ते जे ज्ञानतंतू असतात चव समजणारे ते मेंदूला प्रेरणा देतात आणि तो पदार्थ आवडतो। अशा वेळेला ज्या वेळेला इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होतो त्या क्षणी क्षणमात्र चित्तवृत्ती आत वळते आणि वृत्तीरहितता येते, अगदी क्षणार्धापुरती किंवा क्षणापुरती आणि सुख होतं. इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग आणि चित्तवृत्ती आत वळून क्षणाकरता नाहीशी होणं हे युगपत म्हणजे एका वेळेला घडतं, त्याच वेळेला की ज्या वेळेला हा संयोग होतो त्याच वेळेला चित्तवृत्ती देखील लोप पावते, नाहीशी होते. आणि अशी चित्तवृत्ती नाहीशी झाल्यामुळं आत आनंद आहेच, आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायंती, आत आनंद आहेच, त्या आनंदाचं एक किरण त्याला प्राप्त होतं जणू, त्या आनंदाचा त्याला स्पर्श होतो आणि त्याला जे सुख होतं ते विषयापासून मिळालं असं त्याला भास होतो. आणि विषय हे त्याला कारण असतातच, तात्पुरत्या चित्त विश्रांतीला विषय हा निश्चित कारण असतो, पण तो विषयामुळे मिळालेला नसून चित्तवृत्ती नाहीशी झाल्यामुळे मिळालेला असतो. पण सावधता नसल्यामुळं विषयापासून आनंद मिळाला असं जे वाटतं ते ज्ञानचक्षुनी पाहणाऱ्याला म्हणजे समजून पाहणाऱ्याला आत्म्याचं किरण मात्र सुख या विषयामुळे मिळालं असं समजतं. याला ज्ञानचक्षुनी पाहणं असं म्हणतात. अशा प्रकारे रोज मृत्यू साधनेनी सजगतेनी अनुभवणं, एका बाजूनी ब्रह्म अनुभवणं म्हणजे दुसऱ्या बाजूनी मृत्यू अनुभवणं आहे. शुद्ध चेतनेचा म्हणजे आत्मभावाचा जीवनामध्ये विवेक ठेवणं आणि भोगसमयी आत्म्याचाच किरण मात्र आनंद मिळाला हे समजल्यामुळं आत्मभाव टिकून राहणं, अशा तीन गोष्टींमुळे ज्ञानचक्षुनी तो पाहत राहतो. पश्यन्ति ज्ञानचक्षुषा उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. ज्ञानदृष्टीचे मात्र पाहू शकतात. पुढे ते असं म्हणतात की यतंतो योगिनः च एनम पश्यन्ति आत्मनी अवस्थितम. एनम म्हणजे याला, आत्म्याला. प्रयत्न करणारे अवरून धरणारे, अवरून धरून प्रयत्न करणारे याला यतंतः असं म्हणतात. यती याचा अर्थ संन्यासी, म्हणजे ज्यांनी आपल्याला आपली इंद्रिय अवरून धरलेली आहेत त्याला यती असं म्हणण्याचा प्रघात आहे. ज्यांनी आपल्या स्वतःला आवरून धरलेला आहे आणि प्रयत्नशील आहे यतंतः योगिनः च एनम, योगाचा अभ्यास करतो आहे आणि वैराग्यपूर्वक अभ्यास करतो आहे. खूप तोलून मापून शब्द लिहिलेले आहेत. जर आपल्या स्वतःला योग्य रीतीने आवरलं नाही तर जिभे सकळ शास्त्रांचा सराव असं होतं. पण जसा योगाचा अभ्यास अपेक्षित तसा होत नाही. त्याच्यासाठी सर्व बाजूनी उत्तम रीतीने इंद्रियांना आवरण्याची सवय ही गरजेचीच आहे. योगाचा अभ्यास आणि वैराग्य आणि भगवंतांचं हे सतत आणि कायमचे शब्द आहेत. अभ्यास येनु तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते, अभ्यासानी आणि वैराग्यानी. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः, निरोध होतो मनाचा चित्तवृत्तींचा, पण अभ्यास आणि वैराग्य यामुळे होतो. एका बाजूला अभ्यास आहे आणि दुसऱ्या बाजूला वैराग्य नाही, तर हळूहळू अभ्यास फिका पडतो. वैराग्य आहे आणि अभ्यास नाही, ते वैराग्य आदळते, आपटते, दुःखी होते, कष्टी होते, असं होतं. त्या वैराग्यात मौज राहत नाही. म्हणून योगपूर्वक प्रयत्न करणारा आणि वैराग्यशील, यतंतः योगिनः च एनम, श्रवण मनन निदिध्यासन ध्यान अशी शास्त्रीय उपासना करणारा, पश्यंती आत्मनी अवस्थितम, आत अवस्थित असणाऱ्या त्या आत्म्याला अशा प्रकारे अभ्यास करणारा योगी हा पाहतो. पाहतो म्हणजे एक रूपच होतो. यतंतः अपि अकृतात्मानो, नैनं पश्यन्ति अचेतसः, कोण पाहतो हे जसं सांगितलं तसं कोण पाहू शकत नाही हे देखील सांगितलं. आणि कोण पाहू शकत नाही हे जे सांगितलेलं आहे त्याचे गुण मोठे इंटरेस्टिंग आहेत. स्वतःला आवरणारा यतंतः अपि, म्हणजे वैराग्य फार महत्वाचं आहे की नाही, म्हणून असं वैराग्य असताना देखील अकृतात्मानो, जे करू नये ते करणारा, असंस्कृत बुद्धीचा किंवा अहंकारी, एका बाजूला वैराग्य आहे दुसऱ्या बाजूला अभ्यास देखील आहे, पण बुद्धीला सुसंस्कृतता नाही, असा ज्या बुद्धीला कोमलता नाही, दया नाही, क्षमा नाही, समभाव नाही, असंस्कृतता ज्याच्या ठिकाणी भरलेली आहे, असा तो बोधाला नाही जाणार, तो बोधाला प्राप्त होणार नाही असं सांगतात. वैराग्याचा अभ्यास करणारा देखील अभ्यास करता करता देहापुरताच मी हा भाव सोडत नाही, तेव्हा तो असंस्कृत वृत्तीचा होऊ शकतो. साधनेचा अभ्यास करता करता देखील साधना करणारा मी पुण्य पावन देहाचा असा भाव जेव्हा होतो, तेव्हा तो देह भावनेला सोडत नसल्यामुळे असंस्कृतच राहतो. साधकांकरता देखील सूचना आहे, असंस्कृत लोक तर पाहायला ऐकायला देखील येणार नाहीत, पण साधना करता करता असंस्कृतता जर शिरत असेल तर ही खबरदारीची म्हणून सूचना आहे. मी कालच कोणाशी तरी बोलताना म्हटलो की स्वामीजींनी मला गुरु केलं म्हणजे माझा देह गुरु झाला असं ज्या क्षणी मला वाटेल त्या क्षणी माझ्या ठिकाणी काही राहणार नाही. माझ्या ठिकाणी जी चेतना आहे ती चेतना ही परंपरेने आलेल्या गुरु तत्वांनी संस्कारित झालेली आहे. ती चेतना आत्मज्ञानाशी संबंधित आहे आणि देह देह नाही. देह जर महत्तेला चढला इतरांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने मी मला पूजनीय समजायला लागलो, मी मला वंदनीय समजायला लागलो, तर असंस्कृत भाव झाला, तो संस्कृत भाव नाही. कोणालाही हे लागू आहे. मोठमोठ्या लोकांचं चांगदेवांसारख्यांना एवढ्या योग विद्या अधीत असताना काय जी वर्णन आहेत की सर्पाचा चाबूक आणि काय वाघावर बसून चांगदेव आले, तर आपल्या स्वतःच्या देहालाच मोठं समजून आलेले होते. यतंतः अपि अकृतात्मानो, कोणीही झाला तरी त्याला सुटका नाही. त्यांनी कितीही साधना केली तरी त्याला सुटका नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्याला सुटका नाही. त्यांनी कितीही स्वतःला आवरलं तरी त्याला सुटका नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. जी मूल्य आहेत ती मूल्य निष्काम निरपेक्ष प्रेम, करुणा, दया, वात्सल्य, अकारण कारुण्य या गोष्टी या दिवसेंदिवस वर्धिष्णु होणं हे अपेक्षितच आहे. त्याच्या अभावी व्यक्ती असंस्कृत राहते, त्याला होत नाही, त्याला ज्ञानचक्षु प्राप्त होत नाही असं सांगितलेलं आहे. यतंतः अपि अकृतात्मानो, तो अहंकारी बनतो. नैनम पश्यंती अचेतसहा, अचेतसहा म्हणजे अविवेकी, अविवेकी त्याला कधीही पाहू शकत नाही. अविवेकी व्यक्तीला ज्ञानचक्षु प्राप्त होत नाहीत, कारण अविवेक हाच मुळात अनात्म्यावर विश्वास ठेवणारा असतो, संसारावर विश्वास ठेवणारा असतो. म्हणून तो अविवेक, तो आत्म्याला कसा जाणेल, आत्म्याला जाणू नाही शकत. ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करताना म्हटले, परी देहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलब्धे. देह आहे आणि देहाच्या आत चेतना प्राप्त झाली, ती चळवळीचे नि लोभे आला म्हणती. त्या चळवळीनी मोठा लोभ निर्माण होतो. आज अशी दोन लहान लहान मुलं, छोट्या छोट्या, सव्वा दीड वर्षाची मुलगी, दोन सव्वा दीड महिन्यांची मुलगी, दोन महिन्यांची मुलगी, तर उठ म्हणून उठत नाहीत. झोपलेले म्हणजे झोपलेले, यांनी त्याला द्या, त्यांनी त्याला द्या, त्यांनी आणि कोणाला द्या, जाग म्हणून काही तिला विचारी नाही येईल. आणि मग एकदा जागी झाल्यावर किती आनंद झाला मला देखील, की हिचे डोळे मी पाहिले, हिला जागी असताना मी पाहिलं. याचं कारण चेतना, आतली चेतना माझ्याकडे पाहत होती. हे जे चेतनेचं जीवन आहे, ते जीवन दुर्लक्षित करून देहनी ही भावना हे मूढतेचं लक्षण. अगदी मोटक देह, अगदी कोपरा एवढा, चेतना तेथ उपलब्ध, पण तिथं चेतना आहे म्हटल्याबरोबर आला आनंद होतो आपल्याला. ती चळवळीचे नि लोभे आला म्हणती. पैसेची तया संगती, त्या चेतनेच्या संगतीमुळं हे दरवेळेला विसरून चालणार नाही. इंद्रिये आपुलाल्या अर्थी वर्तती, तया नाव सुभद्रापती भोगणे गा. ती चेतना कशाला भोगत नसते, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थापाशी वर्तन करत असतात. त्याला हे सुभद्रापती अर्जुना भोग घेण असं म्हणतात. पाठी भोग क्षीण आपैसे, देह गेलिया ते न दिसे. ती चेतना देखील अज्ञातात जेव्हा जाते, तेथे गेला गेला ऐसे बोभाती घा. बोभाती म्हणजे शब्दशः अर्थ आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी करतो, ते आरडाओरडा करतात. मी तर अशी मंडळी पाहिलेत की गेल्यावर किती जर चांगला होता, मला म्हणत होता की तू कशाला दळण आणते, तू कशाला दळण आणते, मी आहे ना असा चांगला होता. प्रत्येक जण आपला आपल्या पद्धतीने आठवतो. गेला असं म्हणून रडतात. पै रुखू डल तू देखावा, तरी वारा वाज तू मानावा. वृक्ष डोलताना जेव्हा दिसतो तेव्हा वारा आहे असा अर्थ असतो. देहाच्या या सगळ्या क्रियेमध्ये चेतनेला पाहायला पाहिजे. रुख नसे तेथे पांडवा नाही तो गा. पण झाड जर नसेल तर वारा नाही असं म्हणायचं का? मग उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुंजानम वा गुणान्वितम. ज्ञान चक्षु लाभलेला त्याला नेहमीच पाहतो. अगदी उत्क्रामंतमच्या वेळेस देखील तो आहे. त्याची चेतना जरी निघून गेलेली असली तरी देखील तो आहे. चेतना कुठं गेलेली नाही, कारण मोटके देहाचे उभे चेतना तेथे उपलब्ध आहे. एखाद्या ठिकाणी देह जेव्हा जन्माला येतो तेव्हा चेतना लाभते. ही गेलेली चेतना कुठून तरी परत आलेली असते. तरी रुखू डोल तू देखावा, तरी वारा वाज तू मानावा. रुख नसे तेथे पांडवा नाही तो गा. का आरिसा समोर ठेवीजे आणि आपण पे तेथ देखीजे. आरसा समोर ठेवावा आणि आपल्या स्वतःला आरशात पाहावं. तरी तेभवाची झाले मानिजे काही आधी नाही, तर आरशात ज्या क्षणी आपण पाहतो त्या क्षणीच आपण आहोत असं मानावं का? आणि त्याच्या आधी काय आपण नव्हतो? याचं उत्तर आपण होतो असं द्यायचं बरं का? असं ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात तेव्हा आपण उत्तर काय द्यायचं याचा गोंधळ नाही. आपण होतो आरसा, आरशात आपण पाहतो त्यावेळेला आरशात आपल्याला आपलं तोंड दिसत, आपलं मुख दिसत. त्याच वेळेला आपण तिथं असतो का? नाही, त्याच्या आधीही आपण असतो आणि आरसा बाजूला नेला तरी आपण असतो असं उत्तर द्यायचं. का परता केली आरिसा, लोपू झाला तया आभासा. बघ म्हणालेच, तरी आपण ते नाही ऐसा निश्चय करावा. नाही नाही, तसा नाही निश्चय करायचा असं त्याचं उत्तर. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिठे मेघाचा. शब्द हा आकाशाचा गुण, पण आरोप होतो मेघांवर. मेघ गडगडतात, का चंद्री वेगू अभराचा आरोपीचे. का अभराचा जो वेग आहे तो चंद्रावर आरोपित करायचा? इथं म्हणायचं नाही नाही, तसं नाही करायचं असं उत्तर याचं. अभ्र फिरतात चंद्र जाग्यावर असं याचं उत्तर आहे बरं का? तैसे होई जे जाई जे देहे, ते आत्मसत्ते अभिक्रिये. निष्टंकिती गा मोहे आंधळे ते. देह होतात जातात ते अभिक्रिय अशा आत्मसत्तेवर येतात आणि जातात. ही गोष्ट जे समजून घेत नाहीत ते मोहानी आंधळे झालेले आहेत. किती सुंदर निरूपण केले बघा. 9:30 वाजले. येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहाचा धर्म देही. ऐसे देखणे ते पाही आन आहाती. पुढच्या वेळेत बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोपा बोला पुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। हरि हरि।